विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन पवार यांनी केलं आहे. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक आणि गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. महसूल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगानं दिलेल्या निर्देशानुसार पुण्यात 2 दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रात देशानं उशिरा सुरुवात केली असली तरी नजीकच्या भविष्यात आपला देश त्यामध्ये मोठी प्रगती करेल असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या BC2AD अर्थात बिफोर चॅट जीपीटी टू AI डिसरप्शन या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदे चं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरापूर्वी योग्य आणि विश्वासार्ह माहितीचं संकलन होणं आवश्यक असतं. नगररचना आणि मूल्यांकन विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना विभागाच्या आवश्यकतेनुसार परिणाम साधण्यासाठी सुयोग्य प्रॉम्प्ट्स वापरणं तसंच शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी स्वतंत्र विभाग विकसित करणं आवश्यक आहे असं मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ दीपक शिकारपूर यांनी केलं. नगररचना आणि मूल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी शहर नियोजनात कृत्रिम बुद्धिमत्तेचं स्थान याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शिकारपूर बोलत होते. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रम आणि कौशल्य आत्मसात करत असतानाच व्यक्तिमत्वातील स्वसंशोधनावर भर द्यायला हवा असं आवाहन अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्सचे प्रमुख सुनील देशमुख यांनी केलं. ते आज यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स यांच्या वतीनं आयोजित व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानातील नवोपक्रम या मध्यवर्ती संकल्पनेवरील 5व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. याप्रसंगी यशोमंथन या शोधनिबंध पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. पुणे महापालिकेत नागरिकांसाठी स्थापन केलेला तक्रार निवारण कक्ष काल कार्यान्वित करण्यात आला. पहिल्याच दिवशी अतिरिक्त आयुक्त MJ प्रदीप चंद्रन यांनी नागरिकांच्या 45 तक्रारी ऐकून घेतल्या. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या अनधिकृत बांधकाम, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित होत्या. नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेण्यासाठी महापालिका आयुक्त कार्यालयानं हा कक्ष स्थापन केला आहे. कोंढवा येथील कत्तलखान्याच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच कत्तलखान्यासाठी नवीन जागा शोधण्यात येईल असं पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं कत्तलखाना परिसरात होत असलेल्या दुर्गंधीबद्दल महापालिकेला नोटीस दिली आहे. या संदर्भात आरोग्य प्रमुख डॉ बोराडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे महापालिकेच्या वाहन विभागाकडील 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या झालेल्या 477 वाहनांचा लिलाव झाला असून त्यातून महापालिकेला 6,91,00,000 रुपये मिळाले असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी दिली. केंद्र सरकारनं 2 वर्षापूर्वी आणलेल्या जुनी वाहनं मोडीत टाकण्याच्या धोरणानुसार जुन्या वाहनांचा लिलाव करण्यात आल्याचं भोसेकर यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे PDAF लीग 2025 फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये द्वितीय श्रेणी गटाच्या सामन्यात केशव माधव प्रतिष्ठान 11, डेक्कन 11, बोपोडी LFA FC आणि CTFC पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. पुणे आणि परिसरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. उद्याही दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.